चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पावसाच्या आगमनाची धास्ती, राधानगरीचे चार दरवाजे उघडले, अतिवृष्टीचा इशारा। तब्बल महिन्यानं पावसानं केलेलं जोरदार पुनरागमन आणि भोगावती पंचगंगा नदीपात्रातील झपाट्यानं बाहेर पडणाऱ्या पुराच्या पाण्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांनी पुराची पुन्हा एकदा धास्ती घेतली आहे। यातच राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत, यातून 7,112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उद्या एक दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे। जिल्हा प्रशासनानं पूर ओसरला म्हणून आपापल्या घरात राहायला गेलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांपर्यंत असून 16 बंधारे पाण्याखाली आहेत। गणेश आगमनापासून तुरळक पावसाला सुरुवात झाली होती। गेल्या 2 दिवसात पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाल्यानं राधानगरीसह जिल्ह्यातील सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे। सध्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून नदीतील पाणी पातळी झपाट्यानं वाढत आहे। सकाळी 21 ते 22 फुटांपर्यंत असणारी पाणी पातळी आता 24 पर्यंत गेली आहे। पावसासह पुराचं पाणी वाढण्याचा वेगही वाढत असल्यानं नदीकाठी वस्ती असणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। तसंच जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनानं आपापली यंत्रणा सक्रिय ठेवली आहे। जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड आणि करवीर तालुक्यात सर्वाधिक पावसानं हजेरी लावली। रविवारी दुपारी 12 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 17 फूट होती। दरम्यान 3 दिवसात हीच पाणी पातळी 24 फुटांपर्यंत वाढली आहे।